शिकायला म्हणून आपण शहरात येतो आणि मग आपला गावाकडचा जो टच आहे तोच संपून जातो. आपलं जे काही कल्चर आहे ते सुद्धा आपण विसरून जातो. याबद्दलचं तुमचं मत काय मी तुम्हाला विचारलं होतं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. जर का आजच्या मुलांना तुम्ही विचारलं ना की ग्रामपंचायत म्हणजे काय असते, त्याचा जो मेन व्यक्ती असतो तो कोण असतो, किंवा ग्रामसभा म्हणजे काय असते, पंचायतीमध्ये किती व्यक्ती असतात, माहीतच नाही आहे ना काही, कारण की आपला तिकडचा टचच संपत चाललाय. मी एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला होता की आपल्या नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये किती तालुके आहेत तुम्हाला माहिती आहे का? खरं तर उत्तर मी तुम्हाला सांगून देते आत्ताच. आपल्या नांदेडमध्ये 16 तालुके आहेत, म्हणजे बिलोली, भोकर, अर्धापूर, त्याच्यानंतर कंधार, त्याच्यानंतर लोहा, माहूर, मुखेड, असे बाकी सगळे, धर्माबाद वगैरे, हे सगळे असे 16 तालुके आहेत आपल्या नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये. हे माहीत होतं का तुम्हाला? म्हणजे आकडा कदाचित माहीत असेल पण त्यातले कुठले कुठले आहेत तर तालुके ते माहिती नसेल. खरंच आपला ग्रामीण टच जो आहे तो कमी होत चाललाय का, याबद्दलचं तुमचं मत काय आहे? नांदेडकर काय म्हणतायत बघूया. आत्ताच सचिनशी माझं बोलणं झालं.
कन्सेप्ट आहेत मॅडम, त्यामुळे ह्या गोष्टी एका ते उदय असायला, जसे की मॉडर्नायझेशन, लिबरायझेशन आणि पुढे सिटीमध्ये जाणे, शिक्षण आणि मोठ्या मोठ्या गोष्टी पण एका तिथेच आहेत ना, जसे की कॉलेज वगैरे. त्यामुळे सगळ्यांचा ओंडा तिकडेच चाललाय, लोडा तिकडेच चाललाय, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत.
शिकायला म्हणून शहरात येतात पण मग गावाकडचा टचच राहत नाही माणसांना.
हा राहत नाही असं आहे, सगळ्या फॅसिलिटी वगैरे सगळं सिटीमध्येच भेटतात ना.
आता असं कंपल्शन झालंय की इथून पुढे जर का डिग्री मिळवायची असेल, म्हणजे ते लवकरच पास होईल तसं सर्क्युलर, की डिग्री मिळवायची असेल तर 30 तासांचा अभ्यासक्रम जो आहे तो खास गावात जाऊन पूर्ण करायचा आहे. त्याच्यातले 50% फील्ड वर्क असेल आणि 50% जे आहे ते तुमचं क्लासरूम वर्क असेल. सो मग याच्यामध्ये मुलं किती सिन्सिअर राहतील की तिथे चीटिंग करतील असं वाटतंय?
ते आता प्रत्यक्षामध्ये जाता ते बघावं लागेल.
ऍक्च्युली जेव्हा सुरू होईल तेव्हा कळेल की मग किती
सिरियस असेल. हा असं आहे.
राईट राईट.
तरी नाही का ते आनंदच घेतील, स्त्रीदेही आनंदच घेतील, कारण गावामध्ये जाणे 30 दिवसांचा नाही का ते आहे होमवर्क म्हणल्यावर, 30 दिवसांचा फन म्हणूनच जातील. जसं की 1 शिबिर वगैरे ते अरेंज होतात ना एनएसएस वगैरे त्या टाईपमध्ये.
तुम्ही कधी गेला होता तो, म्हणजे शेवटचं गावाला तुमच्या कधी भेट दिलीत आणि काय एक्सपिरियन्स होता तो? आठवत नाहीये कदाचित तुम्हाला की तुम्ही कधी गेला होता शेवटचं गावाला. रादर मलाच सुद्धा आठवत नाहीये. जेव्हा मी हा विचार केला की आता डिग्री घ्यायला की तुम्हाला तो गावाकडे जाऊन अभ्यास वगैरे करावा लागणार आहे, तेव्हा मला छान वाटलं. कदाचित त्यामुळे तरी आपला तो ग्रामीण टच जो आहे, आपण तिकडचं जे कल्चर आहे, तिकडे लोक कशी राहतात, आपण ते सुद्धा शिकू शकू. इकडे बसल्यावरती कसं शहरामध्ये आपल्याला सगळ्या छान छान गोष्टी दिसतात, पण तिकडे लोक किती सफर करतात एका गोष्टीसाठी, साधं पाणी मिळवायला त्यांना किती लांब लांब जावं लागतं, या गोष्टी तिकडे राहिल्यानंतर कळतील. आपला खरंच ग्रामीण टच जो आहे तो हरवत चाललाय का, मागे पडत चालली आहे आपली ग्रामीण संस्कृती, याबद्दल तुमचं मत काय सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.